श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 15व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापर्यंतचं निरूपण काल ऐकलं। देवाने सांगितलं सूर्याच्या ठिकाणचे चंद्राच्या ठिकाणचे जे तेज, ते तेज पूर्णपणे माझे आहे। प्रकाशाला सुद्धा आभा माझ्यामुळेच प्राप्त होत असते। मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून राहतो आणि आपल्या सामर्थ्याने भूतांना धारण करतो आणि भूतेही चराचरे हे धरी तसे जी अपारे ती मीची धरी धरे रिगोनिया। त्याचप्रमाणे ऐसे सस्यादिका सकळा करी धान्य जाती सुकाळा। जे काही धान्य पिकतं आणि ज्या कृषी पद्धती करण्यात येतात दे अन्नद्वारा जिव्हाळा भूत जाता। सर्व जीवांचं उदरपोषण करण्याकरता आवश्यक अन्न मीच उत्पन्न करतो। 14वा श्लोक आणि पुढचा भाग आज आपण घेणार आहोत। 14वा आणि 15वा, त्यापैकी 15वा श्लोक हा फार लांबलचक असणार आहे, म्हणून 14वा पूर्ण आणि 15व्याचा निम्मा भाग आज होऊ शकेल आणि उर्वरित भाग पुढे घेऊया। सुरुवात करूया आजच्या भागाला। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देहमाश्रिताः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्। मी सर्व प्राण्यांच्या देहामध्ये जठराग्नी होऊन, जठराग्नी म्हणजे ज्याच्यामुळे डायजेशन होते, तर मी सर्व प्राण्यांच्या देहामध्ये जठराग्नी होऊन प्राण आणि अपान यांच्या सहाय्याने चारही प्रकारचे अन्न, शुष्क, स्निग्ध, सुपक्व आणि विदग्ध हे चार प्रकार असतात, या चारही प्रकारच्या अन्नांना मी पचवत असतो। म्हणून प्राणी जाताच्या घटी करूनी कंदावरी आगिठी दीप्ती जठरी किरीटी मी चिजालो प्राणापानाच्या जोडभाती फुंक फुंकोनिया होराती आटी तसे नेणो किती उदरा माजी शुष्के अथवा स्निग्धे सुपकवे का विदग्धे परी मी चिगा चतुर्विधे अन्ने पची एवं मीची आगवे जन जना जीवविते मीची जीवन जीवनी मुख्य साधन वन्ही मीची। एवढ्याकरिता प्राणी मात्रांच्या शरीरामध्ये नाभीस्कंदावर आगटी तयार करून, म्हणजे नाभीस्कंदावर शेकोटी तयार करून अर्जुना पोटातील अग्नी मीच झालो। प्राण आणि अपान हे दोन जोड भात्याने रात्रंदिवस फुंक फुंकून पोटामध्ये मी किती अन्न पचवितो हे कळत नाही, म्हणजे श्वासोच्छ्वास ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याची येणे जाणे यांच्या उपस्थितीमध्ये कितीतरी अन्न मी पचवतो। कोरडी किंवा तुपकट, चांगली शिजलेली किंवा करपलेली अशी चार प्रकारची अन्ने असतात, परंतु त्या चार प्रकारच्या अन्नांना अर्जुना मी एकटाच पचवितो। याप्रमाणे सर्व प्राणी मीच आहे, प्राण्यांना जगविणारे अन्नसुद्धा मीच आहे आणि अन्न जिरविण्याच्या कामी मुख्य साधन जो जठराग्नी तोही मीच आहे। आता ऐसिया हिवरी काई सांगो व्याप्तीची नवाई एत दुधे नाही चिघेई सर्वत्र गामी तरी कैसे निबावे खे सदा सुखिये एके एके तिये दुखे क्रांते भूते जैसी सगळिये पाटणी एकींची दिपे दिवे लावणी जालिया का न देखणी उरली एके ऐसी हन उखी विखी करिता हासी मानसी की तरी परिसते ही निकी शंका फेड़ी पैया गवामी ची असे एथ नाही कीर नारिसे परी प्राणियांचिया उल्लासे बुद्धि ऐसा। आता माझ्या व्याप्तीची अपूर्वता यापेक्षा अधिक काय सांगू अर्जुना। या विश्वामध्ये सर्व ठिकाणी माझ्याशिवाय दुसरे कोणीच नाही आणि मीच सर्व ठिकाणी आहे असे समज। मग या विश्वामध्ये कित्येक प्राणी दिसण्यात सदा सुखी आणि कित्येक प्राणी दुःखाने व्याकुळ झालेले असे आढळतात। असे स्वरूप वैचित्र्य कशाने उत्पन्न झाले? ज्याप्रमाणे संपूर्ण नगरामध्ये एकाच दिव्याने दिवे लावल्यानंतर काही दिवे प्रकाश न पाडणारे असे का राहिले? असे तर्कवितर्क तू आपल्या मनात जर करशील तर त्याविषयी ऐक, तू आपल्या शंकेचे चांगले निवारण करून घे। सर्वच मी आहे यात खरोखर अन्यथा नाही, परंतु प्राण्यांची अंतकरणरूप उपाधी जशी शुद्ध अथवा अशुद्ध असेल त्याप्रमाणे मी त्याच्या ठिकाणी तसा व्यक्त होतो। जैसे कची आकाशध्वनी विद्या विशेषी आनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी कालोकचेष्टी वेगळाला जो हा एकची भानू उदयला तो आनानी परी गेला उपेगासी नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजवी आप तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा अगा नेणाणी चतुरा पुढा निण्यांचा दुसरा नेणा सर्पत्वे जाला येरा सुखा लागी हे असो स्वातींचे उदक शुक्ती मोती व्याळी विख तैसा सज्ञानांसी मी सुख दुःख तो अज्ञानासी। ज्याप्रमाणे एकच आकाशध्वनी निरनिराळ्या विशेष वाद्यांच्या माध्यमातून निरनिराळ्या अनेक नादांच्या रूपाने बाहेर पडतो, हार्मोनियमचा वेगळा, बासरीचा वेगळा, सितारीचा वेगळा, तबल्याचा वेगळा, किंवा हा जो उगवलेला सूर्य तो एकच आहे, परंतु लोकांच्या वेगवेगळ्या व्यापारांमध्ये तो निरनिराळ्या उपयोगास येत गेला। ज्यांनी सोलर पॅनल लावलं असेल त्याला पाणी गरम करून देतो, सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज तयार करतो, दिवस उगवल्यामुळे शेतकरी शेतात जातो आणि निरनिराळ्या प्रकारचे उद्योग एकाच सूर्यामुळे होऊ लागतात। एकच पाणी निरनिराळ्या बीजांच्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या झाडांमध्ये निरनिराळ्या रसांच्या परिणामाला पावते, त्याप्रमाणे माझे एकच स्वरूप निरनिराळ्या जीवांच्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे निरनिराळ्या परिणामाला पावले आहे। अरे अर्जुना, अज्ञानी आणि ज्ञानी यांच्यापुढे असलेला दोन पदरांचा नीलमण्यांचा हार हा अज्ञानाला सर्प वाटतो आणि ज्ञानवंताला तो हार दिसतो। एकाला दुःख होते, भीती वाटते, तर दुसऱ्याला सुख उत्पन्न होते। हे दृष्टांत राहू दे। एकाच स्वाती नक्षत्राचे पाणी शिंपीमध्ये मोती होते आणि सापाच्या तोंडामध्ये विष होते, त्याप्रमाणे ज्ञानवानाला सुख रूप आहे आणि अज्ञानाला दुःख हे रूप आहे। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ध्यानपोहं ननं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृद् वेदविदेव चाहं। सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये मी प्रवेश करून राहिलो आहे, त्यांना स्मृती, ज्ञान व विस्मृती ही माझ्यापासून होतात। सर्व वेदांकडून मीच जाणण्याला योग्य आहे। वेदांचा जो कर्ता तो मी आहे, वेदात संप्रदाय यथावत प्रकट करणारा तो मी आहे आणि वेदांना वेदांच्या अर्थाला मीच जाणू शकतो, माझे काम मीच करावी. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे हरनिशी ते वस्तुगामी. परिसंता सवे वसंता योग ज्ञानी पैसता, गुरु चरण उपासिता वैरागेसी. येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. ते आपे आप देखो नि देखी, मी आत्मेनी सदा सुखी. येथे मी वांचून अवलोकियान हेतु असे. अगा सूर्योदयो जालिया, सूर्ये सूर्यची पहावा धनंजया. तेवी माते मिया जाणावया मीची हेतु. अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले तर सर्वांच्या हृदय देशामध्ये मी अमुक आहे अशी जी बुद्धी रात्रंदिवस फुरते ना, ती वस्तू खरी तर मीच आहे. प्रत्येक माणूस जो मी आहे म्हणतो, देह म्हणून म्हणतो, तरी सुद्धा तो मीच आहे. परंतु संतांच्या संगतीत राहिले असता आणि योग आणि ज्ञान यात प्रवेश केला असता, त्यांचा अभ्यास केला असता आणि वैराग्याने युक्त होऊन गुरुचरणांची सेवा केली असता, याच सत्कर्माच्या योगाने संपूर्ण अज्ञान नाहीसे होते. आणि ज्यांचा देहाहंकार आत्मस्वरूपी स्थिर होतो, ते पुरुष आपले स्वरूप आपण ज्ञानाने जाणून त्यांचा आत्मा मी असल्याने माझ्या सुखरूपत्वाने नेहमी आनंदी असतात. या ठिकाणी होणाऱ्या आत्मदर्शनामध्ये माझ्याशिवाय दुसरे कोणी कारण आहे का? अरे अर्जुना, सूर्योदय झाला असता जसे सूर्यानेच सूर्याला पाहायचे, त्याप्रमाणे माझे ज्ञान मला होण्याला मीच कारण आहे. म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून आपण आपले आत्मस्वरूप पाहावे, मग आत्मस्वरूप आणि परमात्मा एक असल्यामुळे सूर्यानी सूर्याला पाहण्यासारखे होते. ना शरीर पराते सेविता, संसार गौरवची ऐकता. देही जयाची अहंता बुडोनी ठेली. ते स्वर्ग संसारा लागी, धावता कर्म मार्गी. दुःखाच्या सेल भागी भागी नहोती. परी हे ही होणे अर्जुना, मजची स्थवतया ज्ञाना. जैसा जागताची हेतु स्वप्ना निद्रेते होय. पै अभ्रे दिवसू हरपला, तो ही दिवसेची जाणो आला. तेवी मी नेणोनी विषयो देखिला मजची स्तवभूती. एवं निद्रा का जागणिया, प्रबोधुची हेतु धनंजया. तेवी ज्ञाना ज्ञाना जीवांची आमीची मूळ. इथपर्यंत माझ्या ज्ञानाला मीच हेतु आहे असे सांगितले. आता माझ्या अज्ञानाला मीच हेतु आहे हे पण सांगतो. किंवा शरीराच्या सेवेत गुरफटलेल्या देहासक्त लोकांच्या संगतीत राहून संसाराचे महत्त्वच ऐकत असता ज्याचा अहंकार देहाच्या ठिकाणी स्थित झाला आहे, असे जे देहोपासक, देहाची उपासना करणारे, स्वतःला शरीर समजणारे, स्वर्ग संसाराकरिता कर्म मार्गाने धावत असतात. हे कर्म करू दे, ते कर्म करू दे आणि कर्ममार्गाकडे धावत असता त्या दुःखाच्या शेलक्या भागाचे वाटेकरी होतात. परंतु अर्जुना, त्या अज्ञानी लोकांना हेही होणे, म्हणजे ते अज्ञानी शेलक्या दुःखाचे वाटेकरी होणे, हे देखील माझ्याचमुळे होते. ते कसे? तर ज्याप्रमाणे जागा असलेलाच पुरुष निद्रा आणि स्वप्नाला कारण होतो. ढगाच्या योगाने झाकला गेलेला सूर्य जसा सूर्यानेच जाणण्यात आला, त्याप्रमाणे मला न जाणून प्राणी मात्रांनी माझ्यामुळे विषय पाहिला किंवा भोगिला, या आणि मग अशा प्रकारच्या जीवांच्या ज्ञानाला आणि अज्ञानाला मीच कारण आहे असे भगवंत सांगतात. अर्जुना, ज्याप्रमाणे प्राण्यांच्या निद्रेला किंवा जागृत होण्याला जसा मूळचा झोप लागण्याच्या पूर्वीचा जागा असणारा माणूसच कारणीभूत आहे, त्याप्रमाणे जीवाच्या ज्ञानाला आणि अज्ञानाला मीच कारणीभूत आहे. त्याला अज्ञान म्हणा किंवा ज्ञान म्हणा, पण त्याचा मूळ कारणीभूत मीच आहे. जैसे सर्पत्वा का दोरा दोरुची मूळ धनुर्धरा, तैसा ज्ञाना ज्ञानाचिया संसारा मियाची सिद्धू. म्हणोनी जैसा से तैसया माते नीणोनी धनंजया, वेदू जाणो गेला तवतया जालिया शाखा. तरी तिही शाखा भेदी मीची जाणिजे त्रिशुद्धी, जैसा पूर्वापार नदी समुद्रची ठी. आणि महासिद्धांतापासी श्रुतीहारपती शब्देंसी, जैसिया सगंधा आकाशी वातलहरी. तैसे समस्त ही श्रुतिजात ठाके लागिले ऐसे निवांत, ते मिची करी यथावत प्रकटोनिया. अर्जुना, ज्याप्रमाणे सर्पत्वाला दोराच्या अज्ञानाला अथवा दोरपणाला म्हणजे दोराच्या यथार्थ ज्ञानाला मूळ कारण जसा दोरच आहे या किंवा दोराचे मूळ स्वरूपच आहे, त्याप्रमाणे ज्ञानाचा अथवा अज्ञानाचा व्यवहार माझ्याकडूनच सिद्धीला जातो किंवा होतो, म्हणजे या दोन्ही व्यवहारांना माझी सत्ताच कारणीभूत आहे. म्हणून अर्जुना, जसा मी आहे तशा मला न जाणता वेद जाणायला गेला तो मी वेदाकडून यथार्थ जाणला न गेल्यामुळे त्या वेदांचेच भाग झालेत. तरी वेदांच्या त्या वेगवेगळ्या शाखांकडून मीच एक खरोखर जाणला जातो. तो कसा? तर ज्याप्रमाणे पूर्वेकडून अथवा पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्यांना एक समुद्रच शेवटी मिळण्याचे ठिकाण असते आणि एकमेवा द्वितीयम ब्रह्म या महासिद्धांताजवळ ज्याप्रमाणे वेद शब्दांसह नाहीसे होतात, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या गंधयुक्त झुळका आकाशामध्ये नाहीशा होतात, त्याप्रमाणे सर्व वेद लाजल्यासारखे निवांत राहतात. त्यांच्या अर्थाचा बहुतेक लोप झालेला असतो, ते मी प्रकट करून यथावत करतो. पाठी श्रुतीसकट शेष जगहार पे जेथ निशेष, ते निज ज्ञान ही चोख जाणता मीची. जैसे निदेलिया जागिजे तेव्हा स्वप्निंचे कीर नाही दुजे, परी एकत्व ही देखो पाविजे आपलेची. तैसे आपले अद्वयपण मी जाण तसे दुजे नवीन, तया ही बोधा कारण जाणता मीची. मग आगी लागलिया कापुरा ना काजळी ना वैश्वानरा, उरणे नाही विराजया परी. तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जय बुडोनि जाये, तरी जे नाही कीरनोहे आणि नसाहे असणेही. नंतर वेदासह संपूर्ण जगत जिथे ज्या शुद्ध आत्मज्ञानामध्ये संपूर्ण नाहीसे होते, ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे निजलेल्यास जागे केले म्हणजे त्यावेळीच त्याला स्वप्नात भासलेले द्वैत अजिबात नाहीसे होते, एवढेच नव्हे परंतु त्याला पूर्ववत आपल्या एकाकीपणाचे भानही होते. त्याप्रमाणे माझा अद्वैतपणा मी द्वैत संबंधाशिवाय जाणतो, म्हणजे द्वैत काही नाही तर मीच एक आहे असे जाणतो, आणि मीच एक आहे अशा ध्यानालाही जाणण्यास मीच कारण होतो. मग कापुराला अग्नी लागला असता अर्जुना, ज्याप्रमाणे काजळी अथवा अग्नी काहीच उरत नाही कारण कापूर हा संपूर्ण नाहीसा होतो जळून, त्याप्रमाणे संपूर्ण अविद्येला नाहीसे करणारे जे ज्ञान, ते देखील जेव्हा नाहीसे होते तेव्हा जे आत्मस्वरूप नाही असे खरोखर नाही, मग आत्मस्वरूप आहे असे म्हणा तर त्याला आहे हेही म्हणणे सहन होत नाही. असा 15व्या अध्यायाचा हा 15वा श्लोक आपला सुरू आहे. याचा निम्मा भागच आज होऊ शकणार, वेळेच्या मर्यादेमुळे आज आपण इथे थांबणार आणि उर्वरित भाग आपण उद्या घेणार. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.